चितर क्रमांक 35 मरण। एक दिवस आम्ही सर्वेजण मरणार आहोत। आम्ही मेल्यावर आमचं काय होईल? जेव्हा एक ईश्वासू माणूस मरते तेव्हा तो येशूच्या पाशी जाते। हा माणूस तर मेला, पण त्याच्या घरातले लोक आणि त्याचे खिरस्ती मित्र त्याला हे माहीत आहे का? पुन्हा ते लोक त्याला स्वर्गात पायतील, पण दुसरे मित्राचे कुटुंबातील लोक ईश्वासी नसल्यामुळे खूप दुःख करतात। काउन की त्याला माहीत नाही की ते त्याला दुसरून पाहू शकतील। परमेश्वराच्या सर्वकालीन जीवनाचं वचन ज्याले ते मिळालं नाही तो माणूस सजा भोगायला नरकात चालला जाईल। जेव्हा तुम्ही मराल तेव्हा कुठे जाल याचा विचार केला काय कधी?